त्याले पवित्र दिवस म्हणतस. येशू यहुदी असाना मंदिरामा पोहोचणार, जे भक्तीनं आणि शिक्षणनं ठिकाण होतं. मंदिरा पुढारी सांगावरून त्यांनी ग्रंथपट वाचा.
देवना आत्मा मनावर से, कारण त्यांनी गरीब सले चांगली बातमी सांगणी वाचता माले निवाडेल से. त्यांनी माले पकडेल सले सोडावना वाचता आणि आंध्यासले डोळ्या देवाना वाचता धाडेल से. ज्यासले सताडवामा येईल से त्यासले स्वतंत्र करानी वाचता आणि टाईम येई जायल से देव त्यांना लोकेसले वाचाडी.
तो चांगला बोलस.
आव शास्त्रलेख तुम्ही ऐकी राहणार म्हणून तो आज पुरा व्हायल से.
शास्त्रलेख खरा वय ना,
पण नुसतं मसीहाच आई वचन पुरा करी.
आम्ही कसं समजू?
संशयी तुम्ही माले आई म्हणणं लावशात? हे डॉक्टर तू स्वतःलेच बरं कर. तुम्ही मालवी म्हणशात ज्या गोष्टी तू कपर्ण होऊ मा करत त्या तू तुझ्या गाव मा राहस तठे बी कर. मी तुमले आई सांगस की कोणता बी संदेश आपला गाव मा प्रसिद्ध होत नाही.
या शब्दातून प्रभू येशू स्वतः ओळखाय गया. ते मसे असे आणि आपला लोकेसले वाचाड नगर करतील.
भविष्य वक्ता, अरे हाऊ ते अधर्म छे.
तो स्वतःले काय समजत?
तो सुधारणा मुलगा नाही का? त्याने अजेम जाऊ दे त्याला संगे.
प्रभू येशूले लोकेशना टोळासने डोंगरवरून खाली पाडाना प्रयत्न करा, परंतु त्या गर्दी मातून निघीसन आपला रस्ता धरीने निघी गया. जस जसं प्रभूंनी धार्मिक कार्यमा प्रगती होईनी त्यासना चेलासनी संख्या पण वाढणी. ज्यासले प्रभूना राज्यना प्रसार करायला तयार कर होत. गालिलना समुद्रना किनाऱ्यावर त्यासले जाळ धावता देख आणि त्यासना जवळ दोन घडवी होत्या. त्यासना नाव शिमोन, पेत्रस, याकूब आणि यवहान होत. प्रभू येशू त्या होडीस माथून एक होडीमा बसतात. ती शिमोननी होती व सांग की हिरे दूर लई जा. मग त्यासनी होडीमा बसीसन लोकेसले उपदेश करा. बोलान संपावर त्यांनी शिमोनले सांग,
नावले खोल पाणीमा पुढे लई जावा आणि मग तू आणि तुना जोडीदार मासा धरानी वाजता तुम्ही जाळे हेटे सोडा.
ओ गुरुजी, आम्ही रातभर कष्ट करीसने बी काहीच धरा नाही, पण तुम्ही सांगे राहणार म्हणून मी मनी जाई सोडस.
येशू होडीमा जावानंतर मासा मारणारसनी त्यांनी जे सांग होत त्यानं पालन कर. जाळ मासासनी इथलं भराय ना की ते फाटाले लागण.
याकूब, योहान, तुम्ही नाव इबाकलिया आणि हामले थोडी मदत करा लवकर.
मग जवळ त्या वनात तवय दोन्ही होड्या भरायल होत्यात इथल्या की त्या बुडाले लागण्यात. हाय अद्भुत घटना देखीसन शिमोन आणि पेत्रस खुश व्हायनात आणि प्रभूना आदर करीसनी त्यासना पाया पडणार.
प्रभूजी, मनाकडे थीन तुम्ही दूर जावा, मी पापी माणूस.
भ्याव नको, अतिथय तू माणसेसले धरसी.